चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझील तोडू शकतो मासिक साखर निर्यात रेकॉर्ड। ब्राझीलमध्ये साखर लोड करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जहाजांची लाईन गेल्या काही आठवड्यांमध्ये दुप्पट झाली आहे। डाटा ग्रोचे अध्यक्ष प्लिनियो नस्तारी यांनी सांगितलं की साखर शिपमेंटपासून हा अंदाज लावता येऊ शकतो की ब्राझील एक नवा मासिक साखर निर्यात रेकॉर्ड स्थापित करू शकतो। सरकारी आकड्यांनुसार मेच्या पहिल्या 2 आठवड्यात ब्राझीलनं 1.57 मिलियन टनाची निर्यात केली, जी मे 2019 पूर्ण महिन्यामध्ये यापूर्वीच अधिक प्रमाणात आहे। नस्तारी यांनी सांगितलं की ब्राझीलच्या साखरेच्या मागणीत वृद्धीच्या संकेत रूपात साखर शिपमेंटसाठी असणाऱ्या रांगेत आठवड्यात दुपटीपेक्षा अधिक झाली आहे। 27 ते 56 जहाजांना 2.642 मिलियन टन लोड करण्यासाठी निर्धारित केलं गेलं। नस्तारी यांच्यानुसार सप्टेंबर 2017 अंतिम टप्प्यात जेव्हा शिपिंग शेड्यूल या प्रकाराच्या स्तरावर पोहोचला तेव्हा ब्राझीलनं 3.5 मिलियन टनाचं मासिक निर्यात रेकॉर्ड तोडलं होतं। राष्ट्रीय पीक पुरवठा एजन्सीनुसार ब्राझील 2020-2021 हंगामात 35.3 मिलियन टनापर्यंत साखर उत्पादन वाढवेल, कारण कारखाने इथेनॉलमध्ये कपात करणार आहेत। कारखाने साखरेच्या उत्पादनासाठी जितका शक्य तितका ऊस वाटप करत आहेत।